आकाशवाणी मुंबई. राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकास दर 7.4% राहील असा आर्थिक सर्वेक्षण अहवालाचा अंदाज. शैक्षणिक संस्थांमध्ये जाती आधारित भेदभाव रोखण्यासाठी UGC तयार केलेल्या नव्या नियमांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती. राज्यातल्या 12 जिल्हा परिषद आणि 1,625 पंचायत समित्यांसाठी 5 ऐवजी 7 फेब्रुवारीला मतदान, 9 फेब्रुवारीला मतमोजणी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामतीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. आणि अरिना सवालेंका सलग चौथ्यांदा ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत. चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकास दर 7.4% राहील असा अंदाज आज संसदेत सादर झालेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा अहवाल सादर केला. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
ग्राहकांकडून होत असलेली खरेदी आणि गुंतवणूक या आधारे यंदा देशाचा आर्थिक विकास दर 7.4% राहील आणि सलग चौथ्या वर्षी भारत ही जगातली सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था राहील असा अंदाज या आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त केला आहे. दरडोई वार्षिक उत्पन्न 2,05,000 रुपयांवरून 2,20,000 रुपयांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. आगामी आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकास दर 6.8 ते 7.2% दरम्यान राहील असा अंदाज आहे. GST केलेल्या सुधारणा, जागतिक पातळीवरच्या संकटांचं संधींमध्ये केलेलं रुपांतर या सगळ्या गोष्टींशी जुळवून घेण्यासाठी अर्थव्यवस्थेला पुढचं वर्ष लागेल असं यात नमूद केलं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरची परिस्थिती अस्थिर असली तरी निराश व्हायचं कारण नाही. निर्यातीवर येत असलेले निर्बंध आणि प्रगत राष्ट्रांकडून तंत्रज्ञानाची होणारी अडवणूक यावर मात करण्यासाठी स्वदेशीवरचं अवलंबित्व वाढवण्याची गरज आर्थिक सर्वेक्षण अहवालात व्यक्त केली आहे. त्यासाठी कच्च्या मालाचे दर कमी करण्याचं धोरण यात सुचवलं आहे. पायाभूत सुविधा, परवडणाऱ्या दरात कच्चा माल उद्योगांना उपलब्ध झाला, मनुष्यबळ चांगल्या दरात उपलब्ध झालं तर देशांतर्गत निर्मित वस्तूंची किंमत कमी व्हायला यामुळे मदत होईल असं यात म्हटलंय. डॉलरच्या तुलनेत रुपयाचं सध्याचं मूल्य हे देशाच्या आर्थिक परिस्थितीचं नेमकं चित्र उभं करत नाही. 2025 या वर्षात वस्तूंच्या आयातीत व्यापारतूट होती तर आयातीच्या तुलनेत आपण अधिक सेवांची निर्यात केली पण रुपयाला सावरण्यासाठी हे पुरेसं ठरलं नसल्याचं आर्थिक पाहणी अहवालात नमूद केलं आहे. गुंतवणुकीसाठी सुरक्षित ठिकाण असल्यानं सोनं आणि चांदीतली तेजी येत्या काळातही कायम राहील असंही यात म्हटलं आहे. देशातल्या सर्वाधिक गरीब असलेल्या तळाच्या 5-10% नागरिकांपर्यंत गेल्या काही काळात सरकारी योजनांचे लाभ मोठ्या प्रमाणात पोहोचू लागले आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून विविध वस्तूंची होणारी खरेदी मोठ्या प्रमाणात वाढल्याचं आर्थिक पाहणी अहवालात नमूद आहे. स्थानिक पातळीवर सोयी सुविधा आणखी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिल्या तर त्यांच्या परिस्थितीत आणखी झपाट्यानं सुधारणा होईल अशी शिफारस यात केली आहे. सध्या देशातले सुमारे 52% विद्यार्थीच 8वीनंतर शिक्षण घेतात, त्यात सुधारणा करण्याची तसंच केवळ विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यावर समाधान न मानता ते किती शिकले यावर लक्ष देण्याची गरज आर्थिक सर्वेक्षण अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
देशात होत असलेल्या सुधारणांचं सर्वंकष चित्रण या आर्थिक सर्वेक्षण अहवालातून समोर येत आहे. आव्हानात्मक असलेल्या जागतिक परिस्थितीतही देशाची स्थिर पद्धतीनं होत असलेली प्रगती यातून दिसून येत असल्याची प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. शेतकरी, MSME, युवा वर्गाला दिले जाणारे रोजगार आणि जनकल्याण यावर विशेष लक्ष केंद्रित करून होत असलेल्या सर्वंकष विकासाचं महत्व हा अहवाल सांगत असल्याचं ते म्हणाले. 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याची सांगता आज संध्याकाळी नवी दिल्लीत विजय चौकात बीटिंग रिट्रीट समारंभानं झाली. या कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच केंद्रीय मंत्री उपस्थित होते. या समारंभात लष्कर, नौदल, वायुसेना आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे वाद्यवृंद सहभागी झाले होते. या वाद्यवृंदांनी विविध देशभक्तीपर गीतांच्या धून वाजवून वातावरण देशप्रेमानं भारून टाकलं. शैक्षणिक संस्थांमध्ये जाती आधारित भेदभाव रोखण्यासाठी नुकत्याच तयार केलेल्या UGC अर्थात विद्यापीठ अनुदान आयोग नियमांना सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली. या नियमांविरुद्ध दाखल झालेल्या 3 याचिकांवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या पीठापुढे सुनावणी झाली. या नियमांची चौकट सुकृतदर्शनी मोघम असून याचे गंभीर परिणाम होऊन शेवटी समाज विभाजित होऊ शकतो असं मत न्यायालयानं व्यक्त केलं. यावर केंद्र सरकार आणि विद्यापीठ अनुदान आयोगानं येत्या 19 मार्चपर्यंत स्पष्टीकरण द्यावं असे निर्देशही न्यायालयानं दिले. या प्रकरणी तज्ज्ञ समिती नेमून या नियमांचा फेरआढावा घ्यावा अशी सूचना सरन्यायाधीशांनी केली. या समितीत कायदा आणि न्यायशास्त्रातले तज्ज्ञ तसंच सामाजिक वास्तवाची जाण असलेल्या तज्ज्ञांचा समावेश असावा असं त्यांनी सांगितलं. देशात सोन्याचे दर आज तोळ्यामागे 2.25 लाखांच्या पलीकडे गेले. एकाच दिवसात सोनं आज तोळ्यामागे सुमारे 10,500 रुपयांनी महाग झालं. त्यामुळे मुंबईच्या सराफा बाजारात करांशिवाय 1 तोळा 24 कॅरेट सोनं विकत घेण्यासाठी 2.25 लाख रुपये मोजावे लागत होते. करांसह 1 तोळा 24 कॅरेट सोन्यासाठी 1,80,000 रुपये आणि 22 कॅरेट सोन्यासाठी 1,76,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम द्यावी लागत होती. चांदीच्या दरांनीही आज किलोमागे 4.25 लाख रुपयांची पातळी ओलांडली. एकाच दिवसात चांदी किलोमागे 21,700 रुपयांनी महाग झाली आणि करांसह 1 किलो चांदी विकत घ्यायला 3,91,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम द्यावी लागत होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी येत्या 5 फेब्रुवारीऐवजी आता 7 फेब्रुवारीला मतदान तर मतमोजणी 7 फेब्रुवारीऐवजी 9 फेब्रुवारीला होईल. जाहीर प्रचाराची समाप्ती 5 फेब्रुवारीला रात्री 10 वाजता होईल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यानं हे बदल केल्याचं राज्य निवडणूक आयोगानं कळवलं आहे. जिल्हा परिषदांच्या 1,731 जागांसाठी आलेल्या 7,886 उमेदवारी अर्जांपैकी 230 अर्ज छाननीत अवैध ठरले तर 3,607 जणांनी उमेदवारी मागं घेतली. त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात 2,624 उमेदवार आहेत. पंचायत समित्यांच्या 1,462 जागांसाठी आलेल्या 13,297 उमेदवारी अर्जांपैकी 405 अर्ज छाननीत अवैध ठरले तर 6,118 जणांनी उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे आता 4,814 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आज निवडणूक आयोगानं ही आकडेवारी जाहीर केली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज बारामती इथं विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बंदुकीच्या 3 फैरी झाडून त्यांना सलामी देण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी पुष्पचक्र अर्पण करून अजित पवार यांना आदरांजली वाहिली. दरम्यान अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राज्याचं उपमुख्यमंत्री पद देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरहरी झिरवळ यांनी आज बारामतीमध्ये केली आहे. प्रगती व्यासपीठाच्या माध्यमातून देशातल्या अनेक प्रकल्पांना वेग आलेला आहे. या व्यासपीठामुळे राष्ट्रीय महामार्गांच्या कामांनाही वेग आला. त्याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून देशभरातल्या राष्ट्रीय महामार्गांचा विकास, देखभाल आणि व्यवस्थापन केलं जातं. सध्या प्रगती पोर्टलवर देशभरातल्या 964 महामार्ग प्रकल्पांचं निरीक्षण सुरू आहे. या महामार्गांमध्ये 12,46,751 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. या प्रकल्पांपैकी 273 प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. यातले 131 प्रकल्प कार्यान्वित झाले असून 142 प्रकल्प निर्माणाधीन आहेत. निर्माणाधीन असलेल्या प्रकल्पांमध्ये सरासरी 84% कामं पूर्ण झाली आहेत. एकूण प्रकल्पांपैकी 596 प्रकल्पांशी संबंधित 1,765 समस्या प्रगती पोर्टलवर नोंदवण्यात आल्या होत्या. त्यातल्या 1,680 समस्यांचं निराकरण करण्यात आलं आहे तर उर्वरित 85 समस्यांवर सक्रिय लक्ष ठेवण्यात येत आहे.
पाकिस्तानातली अशांतता, गुन्हेगारी, दहशतवादी कारवाई आणि अपहरणाच्या धोक्यामुळे अमेरिकन नागरिकांनी पाकिस्तानात जाण्याचा पुनर्विचार करावा अशा सूचना अमेरिकन सरकारनं दिल्या आहेत. जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या अरिना सबालेंका हिनं ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात तिनं युक्रेनच्या एलेना स्विटोलिना हिचा 6-2, 6-3 असा सरळ सेट्समध्ये पराभव केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकास दर 7.4% राहील असा आर्थिक सर्वेक्षण अहवालाचा अंदाज. शैक्षणिक संस्थांमध्ये जाती आधारित भेदभाव रोखण्यासाठी UGC तयार केलेल्या नव्या नियमांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती. राज्यातल्या 12 जिल्हा परिषद आणि 1,625 पंचायत समित्यांसाठी 5 ऐवजी 7 फेब्रुवारीला मतदान. 9 फेब्रुवारीला मतमोजणी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामतीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. आणि अरिना सवालिंका सलग चौथ्यांदा ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.